Jetson 93.5 वर रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आपण बोलतो आहोत पावसाबद्दल. बोलवतो आहोत पावसाला आणि पावसाला बोलवण्यासाठी आज वी ऑल नो आपल्या शहराला एक खूप मोठा मायथॉलॉजिकल आधार आहे. आपल्या शहरामध्ये कितीतरी सुंदर सुंदर मंदिरं आहेत आणि पूजा अर्चना या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या शहराचा एक महत्वपूर्ण भाग आहे. आपल्या शहरामध्ये पावसाला बोलवण्यासाठी वेगवेगळ्या आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा केलं जात आहे. जसं कालच्याला मी सांगितलं, इकडे उंटवाडीच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये काही लोकांनी एकत्र येऊन स्वयंप्रेरणेनं पर्जन्य यागाला सुरुवात केलेली आहे. सोबतच आपल्या गोदावरी नदीच्या तीरावर जे महादेवाचं मंदिर आहे तिकडे सुद्धा महादेवाला साकडं घालण्यात आलेलं आहे की बाबा रे आता तरी पाऊस पडू दे, आता तरी थोडासा बरसू दे त्याला आणि आम्हाला जर असं सुखी होऊ दे. धरणातल्या पाण्याची पातळी एकूणच त्रस्त झालेला आमचा बळीराजा, सगळ्या संकटांना कुठंतरी आता पूर्ण विराम लागायला हवा. कसं काय बोलवताय तुम्ही पावसाला जरा सांगा. 6601935 नंबर आहे. एक चिमुरडी आहे प्राची नावाची, 5 वर्षाची आहे पोरगी फक्त. तिचा कॉल आला होता, तिने इतकं गोड साकडं घातलंय ना पावसाकडं. सांगतो तुम्हाला काय बोलली ती, मला थोड्याच वेळात सांगतो. थोड्याच वेळात 4 ट्रॅक्स पण येत आहेत. एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.